chinimandi.com पॉडकास्ट।
नेपाळकडून भारतातील साखर उद्योगासाठी गोड बातमी। साखरेच्या मोठ्या साठ्यामुळे अडचणीत असलेल्या भारतीय साखर उद्योग आणि केंद्र सरकार यांना आपल्या शेजारील असलेल्या नेपाळकडून गोड बातमी मिळाली आहे। नेपाळ सरकारनं भारतीय साखर आयात करण्यास असलेली बंदी मागे घेतली आहे। या निर्णयामुळे भारतीय साखर उद्योगास मोठा दिलासा मिळाला आहे। काही महिन्यापूर्वी नेपाळ येथील साखर कारखान्यांच्या मागणीमुळे भारतीय साखर आयात करण्यास बंदी घातली होती। नेपाळ सरकारचे प्रातिनिधिक संचार आणि सूचना प्राधिकृत मंत्री गोकुल प्रसाद बास्कोटा यांनी सांगितलं की नेपाळनं भारताकडून 20,000 मेट्रिक टन साखर खरेदी केली आहे। त्यामध्ये 10,000 मेट्रिक टन साखर ही खाद्य आणि व्यावसायिक वापरासाठी तर 10,000 मेट्रिक टन साखर ही चीनी साल्ट ट्रेडिंग कॉर्पोरेशन कंपनी खरेदी करणार आहे। भारतामधून आयातित केलेल्या साखरेवर नेपाळ पूर्वी लावत असलेल्या कस्टम शुल्कापैकी यानंतर फक्त 50% शुल्क लावणार आहे। नेपाळच्या साखर उद्योगानं दावा केला आहे की तो इतर देशांच्या साखरेशी स्पर्धा करू शकत नाही। देशांतर्गत बाजारपेठेत आयातित केलेल्या साखरेचा दर हा तुलना केल्यास नेपाळची साखर महाग होते, त्यामुळे साखरेला मागणी कमी होती। त्यानंतरच्या काळात नेपाळ सरकारनं नेपाळमधील साखर उद्योग वाचवण्यासाठी साखर आयातीवर बंदी घातली होती।